जात्यावरच नाहीत का ते चोळीचं भाऊ घेतो चोळी तिथं भाऊ जाई गेली चोळी ही म्हणताय तुम्ही
किंवा
बारीक बांगडी माझी फुटली फुटू ते म्हणा बारीक बांगडी मला घालावी वाटली आईच्या जागी मला मावशी भेटली
गळा म्हणे माय दुसऱ्या मला येईना गळा शरण अशी हातगडी